आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 अधिक दहशतवादी ठार. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हेच लक्ष्य असल्याचं लष्कराचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं प्रतीक. संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय तपास संस्थेकडून खलिस्तानी दहशतवाद्याला बिहारमधून अटक. आणि खेलो इंडियात महाराष्ट्राचा डंका. 30 सुवर्णपदकांसह 80 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 100 जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी काल दिली. लष्करी कार्यवाही महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कार्यवाही महासंचालक एअर मार्शल AK भारती आणि नौदल कार्यवाही महासंचालक व्हाईस अॅडमिरल AN प्रमोद यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी युसुफ अझहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सीर अहमद यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हाच होता. ही बाब भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ वारंवार झालेला गोळीबार, भारताच्या हद्दीत आलेले असंख्य ड्रोन्स, इतर तत्सम यंत्र यामुळे भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या तळांना लक्ष्य केलं. या कारवाईत पाकिस्तानचे 35-40 जवान मृत्यूमुखी पडल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही तासातच पाकिस्ताननं पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार केला. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला दिलं असल्याचंही लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. भारतानं आतापर्यंत केलेल्या कोणत्याही कारवाईचा उद्देश पाकिस्तानी सशस्त्र दलांना किंवा नागरिकांना लक्ष्य करणं हा नव्हता, तर तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हेच भारताचं लक्ष्य होतं, असं या तिन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान भारताच्या लष्करी कार्यवाहीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि पाकिस्तानचे समपदस्थ आज दुपारी 12 दीर्घकालीन सामंजस्य कराराच्या दृष्टीनं चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर केवळ 2 पाकिस्ताननं नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार आणि ड्रोन घुसखोरी करून उल्लंघन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नसून ती देशाची राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ही कारवाई दहशतवादाविरोधातल्या भारताच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं तसंच लष्करी क्षमता आणि दृढ निश्चयाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. लखनौ इथं ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं उद्घाटन काल राजनाथ सिंग यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते.
भारत में आतंकवादी घटनाएं करने और कराने का क्या अंजाम होता है, यह पूरे विश्व ने उरी की घटना के बाद देखा, जब हमारी सेना ने पाकिस्तान में घुसकर सर्जिकल स्ट्राइक की. पुलवामा के बाद देखा, जब बालाकोट पर एयर स्ट्राइक की गई. और अब पहलगाम की घटना के बाद दुनिया देख रही है कि जब भारत ने पाकिस्तान के भीतर घुसकर मल्टीपल स्ट्राइक्स की है. आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस की नीति पर चलते हुए हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने स्पष्ट कर दिया है, यह नया भारत है जो आतंक के खिलाफ सरहद के इस पार और उस पार दोनों तरफ प्रभावी कार्रवाई करेगा. यह हमारे प्रधानमंत्री जी ने स्पष्ट रूप से यह संदेश दे दिया है.
भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव, पाकिस्तान बरोबर जाहीर केलेली शस्त्रसंधी आणि या शस्त्रसंधीबाबत झालेल्या सामंजस्य कराराचं पाकिस्तानकडून वारंवार होत असलेलं उल्लंघन, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालही नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तत्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं अधिवेशन बोलावण्याची विरोधी पक्षांची मागणी पुन्हा एकदा पत्राद्वारे मांडली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देल्लटी यांच्या दरम्यान दूरध्वनीवरून चर्चा झाली. जयशंकर यांनी देशातल्या अलीकडील घडामोडींविषयी माहिती देताना दहशतवादासंदर्भात शून्य सहनशीलतेच्या महत्वावर भर दिला. उभय नेत्यांनी दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्याच्या शक्यतांवरही चर्चा केली. देशातली सद्य परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. समाज माध्यमावरून दिलेल्या संदेशात नागरिकांनी कोणत्याही अज्ञात वस्तूला स्पर्श करू नये, त्यामध्ये स्फोटक धोकादायक पदार्थ असू शकतात, त्यामुळे लोकांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असल्याचं एनडीएमएनं म्हटलं आहे. अज्ञात सामग्री आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना कळवावं अशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेनं परदेशातल्या बब्बर खालसा दहशतवाद्याशी संबंधित एका प्रमुख खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोतिहारी बिहार इथं ही कारवाई झाली. कट रचण्यात सहभाग, खलिस्तानी दहशतवाद्यांच्या साथीदारांना आश्रय देणं, रसद आणि निधी पुरवणं असे आरोप त्याच्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त जगभरातल्या नागरिकांना आणि भगवान बुद्धांच्या अनुयायांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांनी भगवान बुद्धांचे आदर्श त्यांच्या जीवनात स्वीकारावेत आणि शांततापूर्ण, सुसंवादी आणि विकसित राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं अशी इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र दिवस भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचं प्रतीक आहे असं सांगत भगवान बुद्धांचा अहिंसा, दया आणि मध्यम मार्गाचा संदेश आजच्या जगात व्यक्ती आणि संपूर्ण मानवतेसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारमध्ये बुद्धगया इथं थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार आदी देशांमधून लाखो भाविक बुद्धजयंतीनिमित्त दाखल झाले आहेत. महाबोधी मंदिरात यानिमित्तानं विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जात आहे. आमच्या परिचारिका आमचं भविष्य अशी यंदाच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील जगभरातल्या परिचारिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं 30 सुवर्ण, 25 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकंदर 80 पदकांची कमाई करत पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. योगासन स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्रानं पदकांचा चौकार ठोकला. मुलांच्या गटात रोहन तायडे, अंश मयेकर तर मुलींच्या गटात रुद्राक्षी भावे आणि प्रांजल भान्ना या जोड्यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. याशिवाय महाराष्ट्राच्या संघानं आणखी 2 रौप्य पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात सांगलीच्या यश खंडागळेनं 67 किलो गटात सुवर्ण पदक मिळवलं. टेनिसमध्ये एकेरीत अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आजपासून अथलेटिक्स आणि कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू होणार असून यातही महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. भारताचा शेजारी देश तिबेटमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 3:45 सुमारास 5.7 रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली. यामध्ये आतापर्यंत जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचं केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होतं. हवामान. देशात पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधल्या काही ठिकाणी हवामान विभागानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय आणि पंजाबमध्ये गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या 7 दिवसात मध्य भारतात कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 अधिक दहशतवादी ठार, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हेच लक्ष्य असल्याचं लष्कराचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं प्रतीक, संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय तपास संस्थेकडून खलिस्तानी दहशतवाद्याला बिहारमधून अटक आणि खेलो इंडियात महाराष्ट्राचा डंका. 30 सुवर्णपदकांसह 80 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.